चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तामिळनाडूमध्ये अडकलेल्या ऊसतोड मजुरांना अधिकाऱ्यांमुळे मिळाली मदत। ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे मुकादम अंकुश आडे 60 मजुरांसमवेत कोठारी साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी 15 फेब्रुवारीपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील लालगुडी तालुक्यात आहेत। लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या मजुरांची अडचण सुरू झाली। कारखान्याकडून सुरुवातीचे 5 दिवस मदत मिळाली, नंतर जवळचा शिधाही संपायला आला होता। पण तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेनं या कष्टकऱ्यांना अवघ्या 1 तासात मदत मिळाली। मजुरांचं हे प्रकरण परभणीतील जिल्हा मदत केंद्रापर्यंत आणि परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तमिळनाडूमध्ये अडकलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी हालचाल सुरू झाली। ही मदत पोहोचवण्यात तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकारी आनंद पाटील हे महत्त्वाचा दुवा ठरले। आनंद पाटील यांनी ही माहिती तामिळनाडूतील आणखी एका मराठी अधिकारी अन्न आणि नागरी पुरवठा प्रशासनाचे आयुक्त सज्जन चव्हाण यांना दिली। आयुक्त चव्हाण यांनीही प्रशासकीय यंत्रणेची चक्र वेगाने फिरवून लालगुडीच्या तहसीलदारांना मजुरापर्यंत धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले। या आदेशापाठोपाठ लालगुडीच्या तहसीलदारांनी अवघ्या 1 तासात स्वतः जाऊन या 60 मजुरांना 100 किलो तांदूळ, 25 किलो गहू आणि 5 किलो तूर डाळ असा धान्य साठा दिला आणि या ऊसतोडणी मजुरांच्या पोटात अन्नाचा घास पडला। महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ 45 दिवस चालले, त्यामुळे राज्यात काम नसल्याने कामासाठी ऊसतोडणी मजूर तामिळनाडूपर्यंत पोहोचले। या 60 जणांव्यतिरिक्त बीड आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, परळी, चिंतूर या आणि आणखी 250 ते 300 ऊसतोडणी मजूर तामिळनाडूमधल्या याच भागात आहेत, मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगून लालगुडीच्या तहसीलदारांना तिथं पाठवलं। ज्याप्रमाणे तिरुचिरापल्लीत मराठवाड्यातील ऊसतोड मजूर आहेत, तसंच कोईम्बतूर जिल्ह्यातही बिहारी मजूर आहेत। परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले, लालगुडी तालुक्यात अडकलेल्या मजुरांची समस्या कळल्यानंतरही भाषेच्या अडचणीमुळे माहिती प्रशासनाला समजावून सांगता येत नव्हतं, पण तामिळनाडूतील सचिव आनंद पाटील यांच्याशी बोलल्यानंतर मदत कार्य वेगाने झालं।